आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नागपूरसह राज्यभरात बकरी ईदचा सण उत्साहात साजरा. येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन. आणि वर्धा इथं सर्वाधिक 45.6°C इतक्या कमाल तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या पुनर्मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
देशभरात आज ईद उल अजहा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होते आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद उल अजहा निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहे. ईदनिमित्त नागपुरातील मोमिनपुरा इथल्या जामा मस्जिद इथं विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी मुस्लिम बांधवांना इस्लामच्या हिशोबानं कुर्बानी करा, आपल्या कुर्बानीनं कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये असा संदेश दिला आहे. प्रशासनानं जे नियम कायदे बनवले आहे त्या कायद्याअंतर्गत कुर्बानी करा असं आवाहन त्यांनी केलं. वाशिम जिल्ह्यासह विदर्भात ठिकठिकाणी ईदचा उत्साह बघायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75% जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना आदरांजली वाहताना म्हटलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. आजपासून नागपूरच्या लक्ष्मीनगर इथल्या व्हॉलीबॉल ग्राउंड इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर जाणून घेताना या विषयावर विवेक घळसासी आज व्याख्यान देतील. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयांवर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागीय पथकानं म्हैसूर इथं अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांची म्हणजेच हस्तीदंतांचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे 4 किलो वजनाचे हस्तीदंत जप्त करण्यात आले. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीचं प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आलं असून ते cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. उर्वरित परीक्षांसाठीचं प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केलं जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे उद्या अमरावती दौऱ्यावर येणार असून विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. यावेळी बावनकुळे प्रवीण पोटे पाटील यांना भाजपचा अधिकृत बी फॉर्म सुपूर्द करणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान शहरातील 20 ठिकाणी होणार असून महोत्सवाचं उद्घाटन रविवारी 31 मे रोजी होणार आहे. सकाळी 5:30 वाजता हे उद्घाटन होईल. यशवंत स्टेडियममध्ये अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या क्रीडा महोत्सवादरम्यान कुस्ती, खो खो, बॅडमिंटन, एथलेटिक्स, कबड्डी, बास्केटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलीबॉल, योग, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, टेबल टेनिस आणि सॉफ्टबॉल यासह 18 खेळांचा समावेश करण्यात आला असून महोत्सवाची सुरुवात 31 मे रोजी पहाटे 5 वाजता मॅरेथॉन दौड स्पर्धेनं होणार आहे. या 8 दिवसीय महोत्सवादरम्यान 23,800 खेळाडू सहभागी होणार असून 571 चषकं, 6,700 पदकं आणि सुमारे 57 लाख रुपयांची बक्षिसांचं वितरण होणार आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीत रिपाईला अपेक्षित महत्व मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. भाजप शिवसेना युतीच्या काळात रिपाईचं स्थान अधिक प्रभावी होतं, मात्र आता महायुतीत पक्ष दुर्लक्षित होत असल्याचं त्यांनी यवतमाळ इथं माध्यमांशी बोलताना सांगितलं. रिपाईला सत्तेत प्रतिनिधित्व मिळावं, एखादं मंत्रीपद किंवा विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसंच पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकांची तयारी करावी असं आवाहन त्यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 11:30 मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर एआयआर न्यूजच्या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एआयआर न्यूज, डीडी न्यूज तसंच पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथं भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत महाले यांनी काँग्रेसवर टीका केली. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे, त्यामुळे आता पर्यावरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना करायला पाहिजे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना केली. विदर्भामध्ये आज वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. आगामी काही तासात यवतमाळ, अमरावती आणि वर्धा तसंच चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट सोबतच वादळी पर्जन्यमान देखील राहू शकतं. उद्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. 1 जूनपर्यंत संपूर्ण विदर्भात अधूनमधून विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दुपारी 2:30 वाजता नोंदवलेल्या तापमानानुसार वर्धा इथं सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया इथं 45, गडचिरोली इथं 44.6, अमरावती इथं 44.4, अकोला इथं 44, नागपूर इथं 41.4 तर बुलडाणा इथं 39 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नागपूरसह राज्यभरात बकरी ईदचा सण उत्साहात साजरा. येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन आणि वर्धा इथं सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.